चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पीएमसीच्या खातेधारकांना दिलासा, आता काढता येणार 50,000 रुपये। पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेच्या खातेधारकांना मंगळवारी रिझर्व्ह बँकेनं दिलासा दिला आहे। निर्बंध घातलेल्या पीएमसी बँकेच्या खात्यांमधून पैसे काढण्याची मर्यादा आरबीआयनं पुन्हा एकदा वाढवली आहे। आता पीएमसी बँक खातेधारक त्यांच्या खात्यातून 50,000 रुपये काढू शकतात। यापूर्वी ही मर्यादा 40,000 रुपयांची होती। सप्टेंबर महिन्यात आरबीआयनं पीएमसी बँकेवर 6 महिन्यांसाठी निर्बंध टाकले, त्यामुळे बँकेच्या खातेधारकांना 6 महिन्यात फक्त 1,000 रुपये काढण्याची मर्यादा आली। त्यानंतर आरबीआयनं वेळोवेळी ही मर्यादा वाढवली आहे। आता खातेधारकांना आपल्या खात्यातून 50,000 रुपये काढता येणार आहेत। ज्या खातेधारकांनी यापूर्वी 40,000 रुपये काढले असतील त्यांना आता केवळ 10,000 रुपये काढता येतील। आरबीआयनं बँकेची आर्थिक स्थिती आणि बँकेची आपल्या खातेधारकांना पैसे देण्याच्या क्षमतेचा अभ्यास केल्यानंतर पीएमसी बँक खातेधारकांना त्यांच्या बँकेतील खात्यातून 50,000 रुपये काढण्याची परवानगी दिली आहे। आतापर्यंत बँकेवर आरबीआयनं निर्बंध लादल्यानंतर 8 खातेधारकांचा मृत्यू झाला असून याबाबत खातेधारकांमध्ये नाराजी आहे।